ध्वजा पताका तवना माची खांदी आज घेऊनी मी आले रे आले आज दर्शनास धावनी। किती सुंदर गीत होत। गीत ऐकतानाच दत्त महाराजांची आठवण झाली आणि म्हणून शैला चिखले आपल्या कोकिल कंठातून काय म्हणत आहे की योगीराज माझी दत्त माऊली।